नमस्कार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या काही अभ्यासाविषयी आम्ही मार्गदर्शन करतो. असंच आमचा हा रेडिओ यशवाणी, याद्वारे आपण अभ्यासक्रमांच्या विविध विषयावर मार्गदर्शन ऐकत असतात. आज पण अशाच वेगळ्या विषयाकडे आपण जाणार आहोत, पण त्याआधी हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य आहे गिरीश गवळी यांचं, निर्मिती सहाय्यक आहेत धनंजय देशमुख, तंत्र निर्देशन अभय कुलकर्णी यांचं आणि कार्यक्रम संयोजक आहेत प्रकाश सापनर सर आणि आपल्यामध्ये आणि तज्ज्ञांमध्ये संवाद साधणार आहेत सीमा पेटकर. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं हे आहे यशवाणी, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सुप्रिया मदने मॅडम यांच्याकडनं कॉम्प्युटर मदरबोर्ड जो आहे त्याचे कॉम्पोनंट्स याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहात. याआधी सुद्धा कॉम्प्युटरविषयी आपण बरंच मार्गदर्शन ऐकलंय, त्यामध्ये बँकिंग मॅनेजमेंट, डाटा किंवा प्रोसेसिंग सिस्टीम याविषयी सविस्तर मार्गदर्शन ऐकलं आहे आणि आजचा विषय आहे कॉम्प्युटर मदरबोर्ड आणि त्याचे कॉम्पोनंट्स. सुप्रिया मदने मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांचं शिक्षण बीई आयटी झालेलं आहे, त्यांनी एमई सुद्धा केलेलं आहे इन कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये आणि आता सध्या त्या पुण्याच्या आयएसपीएम कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. आपल्याशी ते आता संवाद साधणार आहेत. सुप्रिया मदने मॅडम, आपलं सुद्धा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. हॅलो,
धन्यवाद
मॅडम. आज आपण आम्हाला मदरबोर्ड आणि त्याचे कॉम्पोनंट्स याविषयी सांगणार आहात, तर मदरबोर्डचं कॉम्प्युटरशी काय असा संबंध आहे तो आधी सुरुवातीला सांगाल की किती महत्वाचा मदरबोर्ड आहे ते.
विद्यार्थ्यांनो, आपण नेमकं जेव्हा आपण कम्प्युटर पाहतो त्यावेळेस काय असतं नेमकं, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे तो मदरबोर्ड असतो. आपण सीपीयू जो एक प्रकारचा पार्ट सांगलाय कम्प्युटरमध्ये, त्यामध्ये सीपीयू मध्ये जो मेन वर्क करणारा जो बोर्ड असतो त्याला मदरबोर्ड असं म्हणतात, किंवा त्याला दुसरं नाव असं काय दिलंय म्हणलं तर सिस्टीम बोर्ड. कारण तो पूर्ण सिस्टीम जशी वर्क करते किंवा सिस्टीम जे वर्क करते त्या बोर्डच्या वर्किंगनुसारच पूर्ण सिस्टीम आपल्याला वर्क हे परफॉर्म करून देत असते. त्यामुळं मदरबोर्ड हा मेन पार्ट आहे आपल्या कम्प्युटर मधला. त्यावर सगळे आपले कंपोनंट जे काही कम्प्युटर ऑन केल्यापासून ते ऑफ करेपर्यंत आपल्याला जे काही दिसतं, जे काही आपण वर्क करतो ते सगळं परफॉर्म कुठे होतं, तर ते सगळं परफॉर्म आपल्या मदरबोर्डवर होतं. म्हणून मदरबोर्ड हा कम्प्युटरमधला खूप महत्वाचा असा पार्ट आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये मदरबोर्ड नेमकं काय आहे, त्याच्यावर कुठले कुठले कंपोनंट्स आहेत, त्याच्यामध्ये कुठले कंपोनंट काय काम करतात हे आपल्याला आज पाहिजे. त्यामध्ये नेमकं मदरबोर्ड आपण पहिल्यांदा बघूया की मदरबोर्ड म्हणजे काय. मदरबोर्ड ज्याच्यावर कम्प्युटरला काम करण्यासाठी आपण कंपोनंट जोडलेले असतात त्याला मदरबोर्ड असं म्हणतात. जसं की आपण आपल्या मातृभूमीवर काम करतो, आपल्या गरजा पूर्ण करतो, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या मातृभूमीवर राहतो म्हणून त्याला आपण मातृभूमी म्हणतो. तसंच कम्प्युटरचं पूर्ण काम करण्यासाठी जे काही लागतं, कंपोनंट लागतात वर्क करण्यासाठी, ते मदरबोर्डवर इम्प्लिमेंट केलेले असतात. आता मदरबोर्ड याला आपण पाहायला गेलो तर डेफिनेशन काय सांगता येईल, द मेन सर्किट बोर्ड ऑफ कम्प्युटर और इट ऑल्सो कंटेन द कनेक्टर फॉर अटॅचिंग द ऍडिशनल बोर्ड. हे झालं मदरबोर्ड म्हणजे काय. आता नेमकं मदरबोर्डवर कुठले कुठले कंपोनंट असतात, तर तुमचा प्रोसेसर मेन असं समजा तो प्रोसेसर, त्यानंतर असते बायस बॅटरी, त्यानंतर मेन मेमरी, स्टोरेज इंटरफेस, सिरियल अँड पॅरल पोर्ट, एक्सपान्शन स्लॉट अँड ऑल कंट्रोलर रिक्वायर्ड टू कंट्रोल द स्टँडर्ड पेरिफेरल डिव्हाइस. म्हणजे काय, त्यामध्ये सगळं तुमचं बायस कनेक्ट लागतं. जेव्हा तुम्ही तुमचा पीसी ऑन करता त्यावेळे पीसी काहीतरी काम करत असतो, तुम्हाला स्टार्टचं बटन प्रेस केल्या लागलीच तुम्हाला तुमची स्क्रीन अवेलेबल होते का, दिसते का, नाही दिसत. तर आपण स्टार्टचं बटन प्रेस केल्यापासून जी ऑन स्क्रीन असते ती दिसतेपर्यंत जो टाइम असतो त्या टाइममध्ये कम्प्युटर जे काम करतं त्याला म्हणतात बुटिंग प्रोसेस. ते काम करण्याचं काम कोण करतं तर ही बायसची जी बॅटरी असते आपल्या मदरबोर्डवर ते काम ही बायसची बॅटरी करते. त्यामध्ये नेमकं ती काय करते त्या वेळामध्ये ती काय करते तर ती बॅटरी काय करते तुमचे जे जितकाही हार्डवेअर कनेक्टेड आहेत तुमच्या मदरबोर्डला जसं की तुमचं प्रोसेसर म्हणा तुमचं मॉनिटर जी मॉनिटरची केबल आलेली असते ती पण तुम्ही मागच्या साईडनं सीपीयूला कनेक्ट केलेली असते बरोबर. तर ती केब म्हणजे मॉनिटर आहे का नाही जागेवर तो चेक करतो. नंतर प्रोसेसर जागेवर आहे का नाही चेक करतो. कीबोर्ड कनेक्ट आहे का नाही चेक करतो. माउस कनेक्ट आहे का नाही चेक करतो. म्हणजे काय त्या बुटिंग प्रोग्रामचं काम काय असतं तर जितके काही हार्डवेअर तुमच्या कम्प्युटरमध्ये आहेत ते त्याला कनेक्ट आहेत का नाही हे पाहणं. आणि पाहिल्यानंतर जर ते कनेक्ट असतील तर मग तो स्टार्ट तुम्हाला जी नॉर्मल विंडो दिसते तुम्ही ज्याच्यावर वर्क करणार आहेत ती विंडो त्याला युजरसाठी अवेलेबल करून देणं हे त्या बुटअप प्रोग्रामचं काम असतं. तर हा बुटअप प्रोग्राम त्या बायस सीमॉस बॅटरीवर लोड केलेला असतो. मॅन्युफॅक्चरने जेव्हा हा मदरबोर्ड क्रिएट केलेला आहे त्यावेळेस ह्या बोर्डवर ही बायस सीमॉस बॅटरी तिथे दिलेली असते आणि त्यामध्ये हा बुटअपचा प्रोग्राम इन्स्टॉल केलेला असतो. तर हे काम असतं बायस मेमरीचं. नंतर आपल्या दुसरा कंपोनंट काय असतो तर मेमरी. दोन टाईपच्या मेमरी दिलेल्या असतात आपल्या बोर्डवर. मध्ये पाहायला गेलं आपण तर तीन प्रकारच्या मेमरी असतात. पहिली मेमरी म्हणजे तुमची प्रायमरी मेमरी किंवा सिस्टीम मेमरी पण त्याला असं म्हणतात. ती म्हणजे आपली रॅम. रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे यामध्ये जेव्हा आपण पीसी ऑन करतो त्यावेळेस जो कंटिन्युअसली डेटा युजर कीबोर्ड थ्रू किंवा माउस थ्रू देत असतो किंवा जी आपली वर्किंग होत असते टेम्पररी वर्किंग जी होत असते ती रॅम थ्रू प्रोसेसर कंटिन्युअसली घेत जातो किंवा रॅमकडे देत जातो. पण जेव्हा युजर एखादी गोष्ट आपण जेव्हा एखादी फाईल क्रिएट करतो युजर एखादा फाईल जेव्हा क्रिएट करतो आपण म्हणतो बघा वर्ड मध्ये जाऊन की सेव्ह म्हणल्यानंतर ती रॅम मधली जी काही आपण क्रिएट केलेली फाईल आहे प्रोसेसर काय करतो ती फाईल तिथून कॉपी करून तुमच्या सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेस वर सेव्ह करतो. तुमचं सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस म्हणजे तुमची हार्ड डिस्क. ही झाली तुमची सेकंडरी. आणि तिसऱ्या प्रकारची मेमरी म्हणजे कॅचे मेमरी. एक तिसरा प्रकार असतो. कॅचे मेमरी काय असतं इट इज अ व्हेरी स्मॉल मेमरी बट इट्स कॉस्ट इज व्हेरी हाय. कशामुळं ही छोटी आहे पण याचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते त्या कन्स्ट्रक्शन अशा प्रकारे बनवलंय की तुम्ही जो रॅपिडली लागणारा डेटा आहे रॅपिडली म्हणजे नेहमी नेहमी लागणारा जो डेटा आहे तुमचा तो तुम्ही बाजूला काढून ठेवायचा त्या मेमरीवर. जसं की आपण काय करतो आपल्याकडे भरपूर सारे ड्रेस असतात बरोबर. पण त्यातला आपल्याला स्कूल युनिफॉर्म जो रोज लागतो कॉलेजला जाताना म्हणा शाळेला जाताना म्हणा हा आपल्याला रोज लागतो. मग आपण काय करतो तो एका बाजूला सेपरेट कबड मध्ये ठेवून देतो. आपण सगळ्या कबड मध्ये ठेवतो का नाही ठेवत. कारण आपल्याला तो शोधण्यासाठी आपण जर तो सगळ्या कपड्यामध्ये तो ठेवून दिला तर तो शोधण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागेल आणि आपल्याला शाळेत जाताना काही होईल. म्हणून आपण काय करतो त्याची जागा एक बाजूला ठेवून देतो कारण आपल्याला तो नेहमी नेहमी लागतो. म्हणून तसंच आहे जो डेटा काम करताना कम्प्युटरला म्हणजेच आपल्या प्रोसेसरला नेहमी नेहमी लागतो तो डेटा तुमची प्रायमरी मेमरी म्हणजे कुठली रॅम याच्यामधनं किंवा सेकंडरी मेमरी हार्ड डिस्क याच्यामधनं कॉपी करून तो कॅची मेमरीवर ठेवलेला असतो. कॅची मेमरीवर कशासाठी ठेवतात तर सिस्टीम परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे वर्क करण्याचा जो टाइम आहे तो कमी करण्यासाठी किती लवकर आपल्याला ते काम पूर्ण करता यायला पाहिजे हे प्रोसेसर बघत असतो नेहमी. म्हणून तो काय करतो जो नेहमी नेहमी लागणारा डेटा आहे किंवा रिसेंटली लागणारा जो डेटा आहे तो काय करतो तो कॉपी करून कॅची मेमरीवर ठेवतो. म्हणून कॅची मेमरीची साईज ही कमी असते आणि कॅची मेमरी जी वर्क करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती खूप फास्टर आहे. त्यामुळे काय ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने क्रिएट केलेली आहे. म्हणून यासाठी आपल्याला कॉस्ट जी आहे ती जास्त पे करावी लागते. हे झालं आपलं मेमरी बद्दल. याबरोबर आपण पाहिलं बायस बॅटरी म्हणजे काय असते. आता आपण पाहिलं की मेमरी एक कंपोनंट असतो आपल्या मदरबोर्डवर. त्याचे तीन टाईप इन शॉर्ट मध्ये पाहिले आपण त्यानंतर आपण बघूयात की आणखीन मेन पार्ट कुठला आहे मदरबोर्डवर किंवा दुसरे कुठले पार्ट आहेत ते. दुसरे पार्ट असतात एक्सपान्शन स्लॉट म्हणा किंवा पॅरलल पोर्ट. एक्सपान्शन स्लॉट किंवा पॅरलल पोर्ट यांचं काम काय आहे, तर एक्सपान्शन स्लॉट मध्ये तुम्ही तुमचे एक्स्ट्रा डिव्हाइसेस ऍड करू शकता. विद्यार्थ्यांना तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही तुमच्या सीपीयूला म्हणा किंवा तुमचे जो कम्प्युटर म्हणताय तुम्ही त्याच्यामध्ये काही कम्प्युटरला तुम्ही पाहिलं असेल की सीडी रॉम किंवा डीव्हीडी रायटर वगैरे दिलेला नसतो. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपल्याला खरंच खूप त्याची गरज आहे त्यावेळेस आपण एक्सटर्नली ते ऍड करून त्याचा यूज करून घेऊ शकतो. तर ते कसं काय, तर ते कशामुळे पॉसिबल आहे, तर ते एक्सपान्शन स्लॉटमुळे ते पॉसिबल आहे. तुमच्या मदरबोर्डवर तीन एक्सपान्शन स्लॉट दिलेले असतात, त्यांनाच म्हणतात पेरिफेरल कंपोनंट इंटरफेस. पेरिफेरल म्हणजे तुमचे इनपुट आउटपुट हे जे बाहेरचे डिव्हाइसेस आहेत त्यांना म्हणतात पेरिफेरल कंपोनंट इंटरफेस, असं त्यांचं नाव आहे, पेरिफेरल कंपोनंट इंटरफेस. तर हे स्लॉट म्हणजे एक्सपान्शन स्लॉट हे काय करतात, जे असे अचानक आपल्याला जी गरज पडते डिव्हाइसेसची मग ते जर आपल्याला कनेक्ट करायचे असतील तर ते कुठे कनेक्ट करायचे, तर या स्लॉट मध्ये आपल्याला जो डिव्हाइस लागतोय त्याचा कनेक्टर या स्लॉट मध्ये कनेक्ट करून आपण तो डिव्हाइस जशी आपली नीड असेल त्यानुसार आपण यूज करू शकतो. म्हणून त्याला एक्सपान्शन स्लॉट म्हणते. जसं की आपण म्हणतो ना आपल्याला एखादी गोष्ट वाढवायची असेल तर आपण काय म्हणतो एक्सपांड केली
बरोबर,
म्हणून त्याला म्हटलंय की त्यांनी एक्सपान्शन स्लॉट असं नाव दिलंय त्यांनी. हे झालं, यासोबतच दुसरे ड्रायव्हर कुठले असतात आपल्या ह्याच्यावर, तर कीबोर्ड ड्राईव्ह, तुमचा माउस ड्राईव्ह, लायन कार्ड ड्राईव्ह. तर कीबोर्ड ड्राईव्ह म्हणजे काय, अगोदरच्या काळी जे मदरबोर्ड जुने आपण कम्प्युटर होते ते खूप हेवी होते आणि खूप बल्की होते, मोठी साईज स्पेस वगैरे पण त्याला खूप लागायचं. कारण काय होतं, ते कीबोर्ड वगैरे कनेक्ट करण्यासाठी एक वेगळा कनेक्टर असायचा, तिथं कनेक्ट करून त्याची वायर इनसाइड मदरबोर्डला जायची. त्यामुळे ही खूप लेंथी प्रोसेस होती, म्हणजे यांच्यासाठी स्पेस खूप लागायचा, जागा खूप लागायची. त्यामुळे आता नवीन कनेक्टर जे आता जे रिसेंट मदरबोर्ड आलेले आहेत त्याच्यामध्ये काय केलं, त्यांनी इनबिल्ट मदरबोर्डला डायरेक्ट कनेक्टेड तो माउस कनेक्टर, कीबोर्ड कनेक्टर दिलेला आहे आणि लॅन कार्ड कनेक्टर दिलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला कीबोर्ड कनेक्टर म्हणजे तिथं जिथं आपण कीबोर्डची वायर किंवा केबल जी निघालेली आहे ती अटॅच करण्यासाठी, मदरबोर्डला अटॅच करण्यासाठी जो कनेक्टर दिला आहे त्याला कीबोर्ड कनेक्टर म्हणतात. माउसची केबल मदरबोर्डला कनेक्ट करण्यासाठी जो कनेक्टर दिलेला आहे त्याला माउस कनेक्टर असं म्हणतात. आता लॅन कनेक्ट हे तुम्हाला माहिती आहे, साधी कन्सेप्ट आहे की कीबोर्ड कनेक्टर काय, माउस कनेक्टर काय, हे तुम्हाला माहित असणार आहे. पण काय लॅन कार्ड कनेक्टर म्हणजे काय, लॅन कार्ड कनेक्टर म्हणजे जिथे तुम्ही तुमच्या इंटरनेटची आलेली केबल किंवा तुम्ही जेव्हा नेटवर्किंग करताय कॅम्पसमध्ये म्हणा किंवा तुमच्या क्लासमध्ये म्हणा बिल्डिंगमध्ये म्हणा जेव्हा नेटवर्किंग करताय ती नेटवर्किंगची जी वायर कनेक्ट करायची, केबल कनेक्ट करायची, त्यासाठी जो पोर्ट दिलेला असतो त्याला म्हणतात लॅन कार्ड कनेक्टर, दॅट इज लोकल एरिया कनेक्शन. यासाठी जे तुम्ही लोकल एरिया नेटवर्कसाठी जे तुम्ही कनेक्टर दिलेला असतो त्याला म्हणतात लॅन कार्ड कनेक्टर. आणि त्यासाठी एक 64-bit ऍड्रेस दिलेला असतो, तो ऍड्रेस मॅन्युफॅक्चरनी जेव्हा हा लॅन कार्ड क्रिएट केलाय त्यावेळेस त्याला दिलेला असतो. आणि हा 64-bit ऍड्रेस युनिव्हर्सली युनिक असतो. तुम्ही कुठल्याही दोन कम्प्युटरचा पहा, हा लॅन कार्ड जो ऍड्रेस आहे तो कशाही प्रकारे सेम येत नाही. कारण या ऍड्रेसचा यूज करून इंटरनेटमध्ये डेटा ट्रान्सफर केला जातो किंवा रिसिव्ह केला जातो. जसं की आपण पाहू शकतो की आपण आपल्याला एखाद्या व्यक्तीला जेव्हा लेटर पाठवायचं असतो आपल्याला त्याचा ऍड्रेस माहिती हवा, तो ऍड्रेस सेम असू शकतो का, दोन व्यक्तीचा ऍड्रेस सेम असू शकतो का, नाही. दोन घरातल्या व्यक्तीचा ऍड्रेस सेम येतो पण दोन घरातल्या व्यक्तीचं नाव डिफरंट येतं. लेटरवर आपण काय काय मेन्शन करतो, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस म्हणजे त्याचा फ्लॅट नंबर, बिल्डिंग नंबर, नंतर रोडचा किंवा काही सिटीचा नेम वगैरे आपण हे सगळं मेन्शन करतो. तसंच त्या लँड कार्डचा जो 64-bit नंबर आहे त्याच्यामध्ये असे पार्ट आहेत वेगवेगळे, त्याच्यामुळे काय ते युनिकनेस क्रिएट होती त्या कनेक्टरमध्ये. आणि या नंबरचा यूज करून प्रत्येक कम्प्युटर आपल्यासाठी इंटरनेट कडून येणारा डेटा रिसीव्ह करतो किंवा आपण तो डेटा तो ऍड्रेस युज करून तो डेटा ट्रान्सफर करत असतो. हे आहे लॅन कार्ड कनेक्टर. हे पण एक आपल्या मदरबोर्डवर असतं. यानंतर म्हणजे आपलं यानंतरचा कंपोनंट म्हणजे आपला मेन चिपसेट. आपल्याला हे पाहायचं होतं नेमकं आपण काय झालंय केवळ की बायस बॅटरी काय असते, मेमरी काय असते, कीबोर्ड कनेक्टर काय असतो, माउस कनेक्टर काय असतो, लॅन कार्ड कनेक्टर काय असतं, एक्सपान्शन स्लॉट म्हणजे काय असतात, हे पाहिलं आपण. ठीक आहे. आता यानंतरचा मेन पार्ट म्हणजे आपला आहे चिपसेट ऑन मदरबोर्ड. तर चिपसेट म्हणजे काय की आपली कम्प्युटरची पूर्ण जी वर्किंग आहे त्यांच्यावर ऑब्झर्वेशन करणं किंवा कंट्रोल करणं हे एक मेन पार्ट असतो, एक मेन भाग असतो त्याच्यामधला. तर हे परफॉर्म करण्याचं काम कोण करतं तर चिपसेट करतात. असे दोन चिप्स महत्वाच्या दोन चिप्स आपल्या मदरबोर्डवर त्यांनी दिलेल्या असतात. पहिली चिप म्हणजे आपली नॉर्थ ब्रिज आयसी आणि दुसरी चिप म्हणजे साऊथ ब्रिज आयसी. नॉर्थ ब्रिज आयसी ही प्रोसेसरच्या खूप जवळ असते. आपण जेव्हा कम्प्युटरचं मदरबोर्डचं तुम्ही जेव्हा एखाद्या वेळेस जर तुम्ही नेटवर्क सर्फिंग वगैरे केली की तुम्हाला जर मदरबोर्डचं आर्किटेक्चर भेटलं तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की कुठले कुठले कंपोनंट दिसतात. फर्स्ट तुम्हाला प्रोसेसर आपण चालू करूयात प्रोसेसरची चिप पासून. प्रोसेसरची चिप दिसेल त्याच्या राईट साईडला तुम्हाला रॅम स्लॉट दिसेल म्हणजे जिथे तुम्ही रॅम कनेक्ट करणार आहेत, आपली प्रायमरी मेमरी कनेक्ट करणार आहेत. त्या प्रोसेसरच्या लेफ्ट साईडला तुम्हाला एजेपी कनेक्टर मिळतील. एजेपी कनेक्टर म्हणजे जिथे तुम्ही तुमचं डिस्प्ले डिव्हायसेसचं कार्ड म्हणजे तुमचं मॉनिटरचं जे कार्ड आहे ना ते तुम्ही तिथे कनेक्ट करू शकता. लागलीच त्या प्रोसेसरच्या लागलीच खाली तुम्हाला एक आयसी मिळणार आहे. त्या आयसीचं नाव असं नॉर्थ ब्रिज आयसी. आता तुम्हाला असं वाटेल की प्रोसेसर आणि नॉर्थ ब्रिज आयसी या दोन्ही मधला आम्ही फरक कसा जाणून घ्यायचा पाहताना. तर आणि साऊथ ब्रिज अशा तीन मेन आयसी असेल तर यातला फरक कसा जाणून घ्यायचा की ही नॉर्थ ब्रिज आहे ही साऊथ ब्रिज आहे हे कसं जाणून घ्यायचं. तर विद्यार्थ्यांनो तुमच्या प्रोसेसरवर काय दिलेलं असतं एक हीट सिंक दिलेला असतो आणि त्यावरती फॅन दिलेला असतो. तुम्ही सिस्टीमला मागच्या साईडने एखादा फॅन ठेवला आहे ना तसाच फॅन त्या सिस्टीम बोर्डवर प्रोसेसरच्या वरती पण दिलेला असतो. म्हणजे आपल्याला प्रोसेसरची आयसी लागलीच ओळखता येणार आहे. ज्याच्या खाली जिथं फॅन आहे त्याच्या खालची आयसी म्हणजे कुठली तुमची प्रोसेसरची आयसी. त्याच्या एकदम खालच्या बाजूला काय असतं एक आयसी असते. मी काय सांगितलं की तुमच्या प्रोसेसरच्या खालची आयसी म्हणजे तुमची नॉर्थ ब्रिजची आयसी बरोबर. तर त्या प्रोसेसरच्या सॉरी नॉर्थ ब्रिजच्या आयसी वरती एक आणखीन एक हीट सिंक दिलेला असतो पण फॅन प्रोव्हाइड केलेला नसतो. फक्त काय हीट सिंक दिलेला असतो म्हणजे प्रोसेसरच्या आयसी मध्ये आणि तुमच्या नॉर्थ ब्रिजच्या आयसी मध्ये डिफरन्स काय तर दोघांमध्ये पण हीट सिंक दिलेला आहे पण प्रोसेसरवर फॅन दिलाय नॉर्थ ब्रिजवर फॅन दिलेला नाही. फक्त काय दिलंय हीट सिंक दिले आणि नॉर्थ ब्रिजच्या आयसीच्या खाली तुम्हाला साऊथ ब्रिजची आयसी दिले. त्या साऊथ ब्रिजच्या आयसी ती जी काही साऊथ ब्रिजची आयसी आहे त्याला हीट सिंक पण दिलेला नाहीये आणि फॅन पण दिलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला ती ओळखता येणार आहे. जेव्हा तुम्ही सिस्टीम बोर्ड किंवा मदर बोर्ड पाहताल त्यावेळेस तुम्हाला लागलीच ओळखता येणार आहे की प्रोसेसरची आयसी कुठली आहे, नॉर्थ ब्रिजची आयसी कुठली आणि साऊथ ब्रिजची आयसी कुठली. ठीक आहे. आता आपण मेन पाहूयात की आपण मी आपल्या प्रोग्रामच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपल्याला काय पाहिजे तर मदरबोर्डचं आपल्याला जे काही मेन फंक्शन आहे ते पाहिजे. मदरबोर्ड आर्किटेक्चरचं मेन फंक्शन म्हणजे ह्या हे जे काही आपल्याला चिपसेट बघायचं आहे नॉर्थ ब्रिज किंवा साऊथ ब्रिज याचं फंक्शन म्हणजेच आपलं मदरबोर्डचं मेन फंक्शन असतं. तर आपण नॉर्थ ब्रिज मी मगाशी सांगितलं की नॉर्थ ब्रिजच्या जवळ तुमचा प्रोसेसर असतो. ठीक आहे. प्रोसेसर नंतर रॅम आणि एजेपी कनेक्टर असतो. म्हणजेच तुमच्या नॉर्थ ब्रिज आयसी काय करते तर तुमचं रॅम एजेपी दॅट इज ऍक्सिलरेटेड ग्राफिक पोर्ट आणि प्रोसेसर यामध्ये जो डेटा ट्रान्सफर होत असतो यावर ऑब्झर्वेशन करण्याचं काम किंवा कंट्रोल करण्याचं काम ही तुमची नॉर्थ ब्रिजची आयसी करते. म्हणून जसं आपल्याला एखादी गोष्ट आपण आपला कार्यक्रम वगैरे होत असणार आहे
की जे आपल्या ह्याच्यामध्ये काहीतरी वर्क होते त्याला ऑब्झर्व करण्यासाठी मॉनिटर करण्यासाठी एखादा पर्सन ठेवावा लागतो. जसं की तुमचं स्कूल आहे, स्कूलवर कंट्रोल ठेवण्यासाठी तुमचे टीचर्स असतात, पण पूर्ण स्कूलवर कंट्रोल करण्यासाठी प्रिन्सिपल वगैरे दिलेला असतो, बरोबर. त्याचप्रमाणे जसं तुमचं पीसी वर्क करतोय वर्क करण्याचं काम कोणाचं आहे, प्रोसेसरचं आहे, रॅमचं आहे, एडीपी पोर्टचं आहे, बरोबर. यामध्ये डेटा मूव्ह होतोय, वर्क होते, काहीतरी परफॉर्म होते. तर हे परफॉर्म होताना यांचं जे परफॉर्मन्स आहे ते प्रॉपरली होते का नाही हे चेक करण्याचं काम कोणाचं असतं, तर त्या नॉर्थ ब्रिजचं आहे, नॉर्थ ब्रिज आयसीचं असतं. नॉर्थ ब्रिज आयसी काय करते, तर यामध्ये जो डेटा ट्रान्सफर होतो यांना कंटिन्युअसली मॉनिटर करत असते. एनी प्रॉब्लेम येत तर तो सबरुटीन्स कडे पाठवते आणि ती सॉल्व्ह करते. तर हे काम आहे तुमच्या नॉर्थ ब्रिज आयसीचं. याच्यामध्ये मला एकच सांगायचंय की आपल्या प्रोसेसरवर, मी मगाशी सांगितलं की प्रोसेसरवर हा हीट सिंक आणि फॅन दिलेला असतो. तुमच्या नॉर्थ ब्रिज आयसीवर फक्त हीट सिंक दिलेला असतो आणि साऊथ ब्रिज आयसीवर काहीही दिलेलं नसतं, ठीक आहे. तर असं कशामुळे, त्याआधी बघूयात आपण साऊथ ब्रिज. साऊथ ब्रिजचं काम काय असतं, साऊथ ब्रिजला तुमचं कीबोर्ड कनेक्टर, माउस कनेक्टर, लँड कार्ड, बायस, तुमचे हार्ड डिस्क कनेक्टर, नंतर तुमचे पीसीआय स्लॉट म्हणजेच तुमचे एक्सपॅन्शन स्लॉट, यामध्ये जो डेटा मूव्ह होतो यांच्या थ्रू जो डेटा मूव्ह होतो यावर कंट्रोल करण्याचं काम किंवा मॉनिटर करण्याचं काम कोणाचं असतं, तर ते तुमच्या साऊथ ब्रिज आयसीचं असतं, ठीक आहे. तर आता मी मगाशी जे सांगितलं की तुमच्या नॉर्थ ब्रिज आयसीवर हीट सिंक दिले आणि प्रोसेसरची जी आयसी आहे त्याच्यावर हीट सिंक आणि फॅन दिलेला आहे, पण साऊथ ब्रिजवर दिलेला नाही, असं का बरं? नॉर्थ ब्रिजची आयसी ह्याचं काम काय, कंट्रोल करणं किंवा मॉनिटर करणं, आणि साऊथ ब्रिजचं काम काय, त्याचं काम पण तेच, कंट्रोल करणं किंवा मॉनिटर करणं. पण मग फक्त साऊथ ब्रिजलाच, सॉरी नॉर्थ ब्रिजलाच तुमचा हीट सिंक प्रोव्हाइड करायचा, साऊथ ब्रिजला करायचा नाही, असं कशामुळं? तर हे ह्याच्यासाठी की नॉर्थ ब्रिज कुठल्या कंपोनंटचा डेटा जो मूव होतो तो कशावर कंट्रोल करतो, तर तुमच्या प्रोसेसर, रॅम आणि एजीपी, तर यांच्यामध्ये जो डेटा मूव होतो हा खूप बल्की प्रमाणात होतो, म्हणजे खूप जास्त प्रमाणात यांच्याकडे डेटा मूव होत असतो, म्हणजे कंटिन्युअसली यांच्यामध्ये डेटा मूव होतच असतो. असं आउटब्रिज आयसी कोणाला कंट्रोल करते, कीबोर्ड, माउस, लँकर कनेक्टर, बायस, हार्ड डिस्क यांच्यामध्ये जो डेटा मूव होतो यांच्यावर ही आयसी कंट्रोल करत असते. यांच्यामधनं जे डेटा मूव होतो त्याच्यावर साऊथ ब्रिजची आयसी कंट्रोल करत असते. तर प्रॉब्लेम काय, तर साऊथ ब्रिजला जे कनेक्ट, साऊथ ब्रिज आयसी ज्या डिव्हायसेसवर कंट्रोल करते त्या डिव्हायसेसमधनं कंटिन्युअस डेटा येत नसतो. म्हणजेच जेव्हा आपला युजर कीबोर्ड की प्रेस करणार आहे त्याच वेळेस त्याच्यातनं डेटा येणार आहे, माउसचं बटन क्लिक करणार आहे त्याच वेळेस त्याच्यातनं डेटा येणार आहे, त्यामुळे त्याच्यातनं जर युजरनी एखादी की प्रेस केलीच नाही तर तिकडून डेटा येणार आहे का? नाही येणार. माउसनी, माउसचं बटन क्लिक केलंच नाही युजरनी तर माउसकडनं डेटा येणार आहे का? नाही. इंटरनेट ऑनच नसेल तर लँड कार्ड कनेक्टर मधून डेटा रिसिव्ह किंवा ट्रान्समिट होण्याचे चान्सेस आहेत का? नाहीये. म्हणजे काय, तर साऊथ ब्रिज आयसी ज्या डिव्हायसेसला कंट्रोल करते त्यामधनं कंटिन्युअस डेटा येत नाही, जशी गरज लागल कम्प्युटरला तसं तेवढाच डेटा येतो, म्हणून याची वर्किंगच जास्त नाही. साऊथ ब्रिजला कंट्रोल करायचं जास्त काही काम आहे का? ज्यावेळेस येतं त्यावेळेसच कंट्रोल करायचं, म्हणजे ज्यावेळेस डेटा येतो किंवा एखादं वर्क परफॉर्म होतं त्याला कनेक्ट असलेल्या डिव्हायसेसकडनं त्याच वेळेस त्याला कंट्रोल करायचे, बाकी टाइम तो काय असणार आहे, रिकामा असणार आहे, त्यामुळे त्याला कूल होण्यासाठी वेळ मिळतोय किंवा तो त्याच्यामध्ये जास्त हीट प्रोड्यूसच होणार नाही, त्यामुळे साऊथ ब्रिजवर फॅन दिलेला नसतो किंवा हीट सिंक पण दिलेला नसतो. त्यानंतर बघूयात की नॉर्थ ब्रिजवर तर आपण हीट सिंक दिलाय, मग नॉर्थ ब्रिजवर का दिला? तर नॉर्थ ब्रिजवर देण्याचं कारण काय, तर प्रोसेसर हीट सिंक तुमचा प्रोसेसर, रॅम आणि एजीपी दॅट इज ऍक्सिलेटर ग्राफिक पोर्ट यामध्ये कंटिन्युअसली डेटा मूव्ह होत असतो, कंटिन्युअसली डेटा लागत असतो प्रोसेसरला. बघा, तुम्ही तुमचा कम्प्युटर जेव्हा ऑन करून ठेवतात तुम्ही कसल्याही प्रकारचं वर्क करत नाही, फक्त ऑन आहे तरी आपल्याला ती समोर युजरची एक विंडो दिसते, ठीक आहे. ती डिस्प्ले करण्यासाठी त्या प्रोसेसरला कंटिन्युअसली काहीतरी काम करावं लागतं, म्हणजे प्रोसेसर वर्किंग मध्येच आहे, बरोबर. असं आणि ते काम करण्यासाठी त्याला रॅम कडनं डेटा घ्यावा लागतो, म्हणून रॅम पण वर्किंग मध्ये आहे, म्हणजे रॅम आणि प्रोसेसर मध्ये कंटिन्युअस डेटा मूव्ह होते. आणि हे सगळं दिसतंय कशावर आपल्याला? तर आपल्याला मॉनिटरवर दिसतंय. म्हणजे त्याच्यासाठी कशाचा युज होतोय? एजीपीचा, दॅट इज ऍक्सिलरेटेड ग्राफिक बोर्डचा युज होतोय. म्हणून एजीपीकडे पण डेटा नेहमी नेहमी ट्रान्सफर होतोय. म्हणजे काय, यांच्यामध्ये कंटिन्युअस डेटा फ्लो असतो, बल्क ऑफ डेटा, मोठा डेटा फ्लो यांच्यामधून होत असतो. बरोबर, जसं तुम्ही बघा, जिथे जास्त रश असते तिथे तुम्हाला गर्मी जाणवते, जिथे रश नसते तिथे गर्मी जाणवते का तुम्हाला? बरोबर. तर त्याचप्रमाणे जिथं तिथं जास्त डेटा मूव्ह होतो त्यामुळे काय होतं, वर्क जास्त झाल्यामुळं तिथं हीट जनरेट होते. जसं तुम्ही तुमच्या टीव्हीचं पण बघा, टीव्ही तुमचं टेलिव्हिजन जर जास्त वेळ ऑन असेल तर काय होतं, हीट जनरेट होतं. मागच्या साईडने तुम्हाला गरम हवा लागल्यासारखी होते. त्याच्यामुळं ते जास्त वर्किंग झालेली असते टीव्हीची. तसंच आहे प्रोसेसरचं, रॅमचं आणि एजीपीचं जास्त वर्किंग झाल्यामुळं काय होतं, त्यांच्यामध्ये हीट जनरेट होत असते. आणि कुठल्याही, हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स आहेत, तर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मध्ये जेव्हा हीट जास्त निर्माण होते ते काही वेळानंतर खराब होतात. म्हणजे ते डिस्पॅच होऊन जातात सगळे तुमचे डिव्हाइसेस. त्यामुळं काय, त्यांची वर्किंग किंवा त्यांची एज वाढवण्यासाठी काय आपल्याला नीड काय असते, तर ह्या डिव्हाइसेसला वेळोवेळी कूल करून घेणं, म्हणजे त्यांच्यामध्ये जी हीट जनरेट होते त्यांना कूल करण्यासाठी तुमच्या नॉर्थ ब्रिज आयसीवर फिक्सिंग दिलेला असतो.
मॅडम, आपण जो तुम्ही आता डाटा होतो असं सांगितलं त्याविषयी आपण बोलूया पण काही क्षणानंतर. आपण ऐकत आहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या यशवाणीमध्ये सुप्रिया मधने मॅडम आपल्याला कॉम्प्युटर मदरबोर्ड याचे कॉम्पोनंट्स काय आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कॉम्प्युटरचा मदरबोर्ड त्याचे कॉम्पोनंट्स काय आहेत याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रिया मधने मॅडम. मॅडम, पुन्हा एकदा आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत. मॅडम, आपण मगाशी आम्हाला सांगत होतात की जो डाटा आहे, हॅलो, तो जास्त झाला तर आपण तो कमी करतो कारण तिथे हीट जनरेट होतं म्हणून, तर याविषयी अजून काय सांगाल?
ऍक्च्युली मॅडम, की आपण तो डेटा जास्त होतोय, म्हणजे जास्त डेटा फ्लो होतोय, पण आपण तो कमी नाही करत. आपण काय करतोय, फक्त जो डेटा तर आपल्याला मॅडम कंटिन्युअसली ट्रान्सफर करावाच लागतो, कारण प्रोसेस आपल्याला वर्क कुठं थांबवता येतो का?
बरोबर,
नाही येत. आपल्याला डेटा कमी करायचा नाही, आपल्याला काय करायचं, फक्त ती जी डिव्हाइसेस हीट जनरेट झालेली आहे ना, हीट कमी करायची.
बर,
तर हीट कमी करण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यावर फिक्सिंग दिलेला असतो. जसं आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम झालं, आपण आपल्या आपल्या हातात आहे का की गर्मी कमी करणं?
नाही.
मग आपण त्यासाठी काय करतो, फॅन लावतो.
बरोबर
बरोबर. त्यामुळे काय होते, जी हीट जनरेट झालेली असते ती फक्त स्प्रेड होती. आपल्या रूम मध्ये जी हवा, गरम हवा जनरेट झालेली आहे, हीट जनरेट झालेली आहे, ती काय होती, आपल्या पंख्याच्या वाऱ्यामुळे स्प्रेड होती. स्प्रेड झाल्यामुळे काय होतं, बाहेरच्या साईडची एन्व्हायरमेंट मधली जी थंड हवा आहे
ती आत येते. बरोबर,
आतली हवा बाहेर जाणार, दोन थंड आणि गरम हवेचं मिश्रण होऊन पुन्हा थोडस एन्व्हायरमेंट कूल होत जातं. बरोबर, त्याला थोडीशी कूलनेस मिळते, त्यामुळे ओव्हरऑल टेम्परेचर हे कमी होतं. त्याचप्रमाणे हे फॅन आणि हीटिंगचं काम आहे. या प्रोसेसरच्या आयसी मध्ये किंवा नॉर्थ ब्रिजच्या आयसी मध्ये जेव्हा हीट जनरेट होते, तर ही हीट जनरेट जी झालेली आहे, आपलं काम काय, ती हीट जनरेट झालेली कमी करायचं. कारण काय, कारण जेव्हा कुठलेही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मध्ये बघा, जेव्हा हीट जास्त जनरेट होते ना, त्यावेळेस तो कंपोनंट खराब होऊन जातो, वर्किंग करायचा बंद करतो. तुम्ही तुमचा कूलर म्हणा, फॅन म्हणा, कंटिन्युअसली ऑन जर ठेवला तर त्याची मशीन जी आहे ती गरम होते आणि ती काही दिवसांनी बंद पडते, खराब होऊन जाते, कारण त्याची एज तितकी नसते. जर तुम्ही त्याचा प्रॉपरली युज करत असाल, वेळोवेळी त्याला कूल करताय, त्याची रिपेअरिंग करताय, त्याला ऑइलिंग करताय, तेव्हा त्याची एज वाढणार आहे. त्याच्याशिवाय ती वाढणार आहे का? कंटिन्युअसली युज करत गेलं तर नाही. पण आपला युज आता कम्प्युटर असा प्रकार आहे की तुम्हाला त्याचा युज थांबवता येत नाही. तुम्ही होम मध्ये ठीक आहे, तुम्ही इथे कन्सिडर करा की होम घरच्यासाठी तुम्ही पीसी युज करताय तर तुम्ही बंद करू शकता, काही वेळासाठी युज करताय बंद करू शकताय. पण तुम्ही कंपनी लेवलचा युज करा जिथे की मोठे मोठे सर्व्हर आहेत. तुमचा जीमेलचा सर्व्हर म्हणा, तुमचा रेडिसचा सर्व्हर म्हणा, हे असे जे मोठे मोठे सर्व्हर आहेत ना, कधी यांना ऑफ करून चालेल का? चालणार
नाही.
मग त्यावेळेस त्याच्यातली हिट कशी आपण रिड्यूस करायची? कारण आपण ते बंदच करू शकत नाही.
बरोबर.
तर त्यासाठी काय केलेलं असतं, तिथे आपल्याला फॅन आणि हीट सिंक प्रोव्हाइड केलेलं असतं. तर याच्यामध्ये नेमकं हीट सिंक हा प्रकार काय आहे, हीट सिंक म्हणजे एक अशा प्लेट्स असतात, अल्युमिनियमच्या प्लेट्स असतात, त्या प्लेट्स तुमच्या आयसीवर ठेव फिट केल्या जातात. ठीक आहे. ह्या प्लेट काय करतात, त्या अल्युमिनियमच्या मटेरियलच्या बनवलेल्या असतात. अल्युमिनियम मटेरियलची प्रॉपर्टी काय, तर हीट वगैरे जनरेट होती ना, ती हीट ऑब्झर्व करून घ्यायची.
बरोबर.
हे अल्युमिनियमच्या मटेरियलचं प्रॉपर्टी आहे. जसं तुम्ही तुमच्या घरी अल्युमिनियमचा तवा वगैरे पाहिला असेल ना,
हो हो,
तो तवा काय करतो, गॅसवर ठेवल्यानंतर काय करतो, हीट स्वतःमध्ये ऑब्झर्व करून घेतो. बरोबर. तसंच ते प्रोसेसर मध्ये किंवा नॉर्थ ब्रिज आयसी मध्ये जी हीट जनरेट होती, ते हीट सिंक काय करतात, तिथली जी हीट आहे ती स्वतःमध्ये ऑब्झर्व करून घेतात. ठीक आहे. त्याच्यामुळे ते हीट सिंक गरम होतात. बरोबर. पण आपलं काम काय, तर आपल्याला मग त्याच्यावर नंतर काय दिलेलं असतं, फॅन दिलेला असतो प्रोसेसरच्या आयसीवर. तर प्रोसेसरच्या आयसीवर जो फॅन दिलेला आहे, त्याचं काम काय, जे हीट सिंक गरम झालेले आहेत ना, त्याच्यावर कंटिन्युअसली हवा एअर फ्लो करत राहणार. एअर फ्लो केल्यामुळे काय होणार आहे, खालून जो हीट जनरेट होऊन त्याच्यावर ऑब्झर्व होती, ती हीट त्या हवेमुळे स्प्रेड होऊन ती जे काही तुमचं हीट सिंक आहे ते कूल होणार आहे. जसं तुम्ही बघा, तुम्ही काय करताय, गॅसवर तुम्ही तुमचा तवा ठेवलाय, ठीक आहे, तो कंटिन्युअसली गरम होतोय, आणि वरून वरतून जर तुम्ही त्यावर कूलरचा वारा स्प्रे करत असाल तर तो कसा होणार आहे, कूल होणार आहे. जास्त हीट पण जनरेट होती का त्याच्यामध्ये? नाही होत. पण काय होतं, बाजूला हवेमध्ये त्याची सगळी गर्मी काय होणार आहे, स्प्रेड होणार आहे.
बरोबर.
आणि बाजूला जेव्हा जाते त्यावेळेस ती बाजूच्या एन्व्हायरमेंटच्या हवेमध्ये मिक्स होऊन ती कूल होणारच आहे ऑटोमॅटिकली. आपल्याला त्याचा प्रश्न येणारच नाही. त्यामुळे काय, ओव्हरऑल जी हीट आहे त्या हीट सिंकमुळे काय होती, कमी होती. आणि फॅनचं काम काय, तर ती हवा जी आहे ती स्प्रेड करणार. ती स्प्रेड केल्यामुळे बाकीच्या एन्व्हायरमेंटमध्ये मिक्स होऊन ती ओव्हरऑल टेम्परेचर ऑफ द सीपीयू अँड प्रोसेसर आयसी, नॉर्थ ब्रिज आयसी यांचं टेम्परेचर मेंटेन होतं. याच्यामुळे त्याची एज ही इन्क्रीज होते.
बर.
याच्यामुळे चिपसेट हा त्यातला मेन पार्ट आहे. चिपसेट, आता तुम्हाला हे समजलं असेल की चिपसेटचं काम काय नाही काय, तर चिपसेट मी मगाशी काय सांगितलं की दोन प्रकारच्या चिपसेट असतात. पहिली चिपसेट म्हणजे तुमची नॉर्थ ब्रिजची आयसी. बरोबर. आता मी मगाशी सांगितलं की नॉर्थ ब्रिजच्या आयसीवरच हीट सिंक दिलेला असतो, साऊथ ब्रिजच्या आयसीवर दिलेला नसतो. याचं कारण काय की नॉर्थ ब्रिजचं फंक्शन आणि साऊथ ब्रिजचं फंक्शन हे सेम आहे. काय, तर जो डेटा फ्लो होतो कम्प्युटर मधल्या कंपोनंट मध्ये त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम ह्या दोन्ही आयसीचं असतं. पण जसं की आपल्या घरात जर दोन पर्सन आहेत, ठीक आहे, आणि त्यांच्याकडे आपल्या घरामध्ये खूप मोठी मोठी कामं आहेत, तर आपण काय करतो, दोन कामं दोन पर्सनकडे ती कामं वाटून दिली जातात. बरोबर. आता त्यामध्ये जो जास्त कॅपेबल माणूस आहे त्याच्याकडे मोठं काम दिलं जातं, आणि जो थोडासा छोटा आहे, सपोज दोन भाऊ आहेत, एक मोठा भाऊ एक लहान भाऊ आहे, तर मोठ्या भावाकडे जसं जर एज जास्त असेल तर त्याच्याकडे जास्त रिस्पॉन्सिबिलिटीचं काम दिलं जातं, आणि जो छोटा भाऊ आहे त्याच्याकडे आपण कमी रिस्पॉन्सिबिलिटीचं काम दिलं.
बरोबर.
बरोबर. आणि जेव्हा त्यांनी काम दिलेलं आहे ते तो विचारताना अगोदर कोणाला विचारणार आहे, नक्कीच मोठ्या
भावाला. बरोबर.
कारण त्याच्याकडे मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीचं काम दिलेलं असणार
आहे.
त्याच प्रकारे नॉर्थ ब्रिजकडे हे मोठं काम आहे. मोठं काम म्हणण्यापेक्षा आपण काय करतो, त्याचं काम जे आहे ना, जे दुसरे मेन कंपोनंट्स आहेत तुमच्या मदरबोर्डवर, त्यांच्यामध्ये जो डेटा फ्लो होतो त्या डेटा फ्लोवर कंट्रोल करण्याचं काम कोण करतो, तुमचा नॉर्थ ब्रिज.
म्हणजे
हा मेन काम केल्यासारखा. आणि साऊथ ब्रिज काय करतो, उरलेले जे दुसरे डिव्हायसेस आहेत त्यांच्यामध्ये जो डेटा फ्लो होतो त्यांच्यावर कंट्रोल करण्याचं काम हे साऊथ ब्रिज करतो. मग आता इथं पाहूयात आपण की मेन कंपोनंट कुठले आहेत की ज्यांच्यामधनं डेटा हा नेहमी ट्रान्सफर होत असतो आणि तो कशामुळे ट्रान्सफर होतो तर आपल्या आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा सिस्टीम बोर्डवर प्रोसेसर म्हणून जी आयसी असते म्हणजे आपण जे ऐकतोय ना आपण पहिल्यापासून ऐकत आलोय बघा पेंटीएम प्रोसेसर आहे पेंटीएम 1 आहे पेंटीएम 2 आहे पेंटीएम 3 आहे आता सध्याला कोर 2 आला नंतर ड्युअल कोर आला नंतर तुमचा i1 i3 आता i5 पर्यंत आलंय हे प्रोसेसर आपण सिरीज ऐकलेली आहे बरोबर ही सिरीज कशामुळे येत गेली म्हणजे पेंटीएमचं पेंटीएम 2 का झालं पेंटीएमचं पेंटीएम पेंटीएम 2चं पेंटीएम 3 का झालं तर त्यांनी फक्त काय केलं माहिती का त्यांच्या वर्किंग कॅपॅबिलिटीज ज्या आहेत त्या वाढवल्यात जर तो एका मिनिटामध्ये 10 काम करू शकत असेल पेंटीएम तर पेंटीएम 2 काय करणार आहे तो एका मिनिटामध्ये 15 कामं करून दाखवणार म्हणून त्यांची कॅपॅबिलिटी वर्क करण्याची कॅपॅबिलिटी इन्क्रीज केली की त्याची सिरीज त्यांनी नाव चेंज करून म्हणजे कन्स्ट्रक्ट करताना त्याची कॅपॅबिलिटी इन्क्रीज केली त्याला वेगळं नाव दिलं तर प्रोसेसर हे प्रोसेसर म्हणजे काय असतं तुमचं मेन काम करणारा कंपोनंट असतो तुमच्या मदरबोर्डवर ठीक आहे पण प्रोसेसरला वर्क करण्यासाठी डेटा लागतो कंटिन्युअसली डेटा लागतो तो डेटा तो कुणाकडनं घेतो रॅम कडनं घेतो जो तुमची प्रायमरी मेमरी आहे जसं तुम्ही स्वयंपाक करताना घरामध्ये तुमची आई वगैरे स्वयंपाक करते तर ती काम मेन मग काम करणारी कोण आहे तुमची तिथं तुमची आई बरोबर आणि ती काम करते मग तिला काम करताना डेटा लागतो डेटा म्हणजे काही प्रकारची साधनं लागतात तिला काम करण्यासाठी ही साधनं कुठून घेते किचन मधनं बरोबर एक किचन म्हणजे काय झालं तुमचं रॅम जे काही त्याला तिला काम करण्यासाठी काही जे साधनं लागतात तिला किचन मध्ये अवेलेबल होत आहे तसंच प्रोसेसरला वर्क करण्यासाठी जो काही डेटा लागतो तो प्रोसेसरला कुठे अवेलेबल होतो रॅम मध्ये अवेलेबल प्रायमरी मेमरी मध्ये अवेलेबल होतो ठीक आहे आता हे तर तुम्हाला कळलंय की रॅम मधनं डेटा घेतो स्वतः प्रोसेसर त्याच्यावर काहीतरी वर्क करतो ठीक आहे पण आपल्याला युजरला काय लागतं रिझल्ट लागतो बरोबर तो रिझल्ट कुठे डिस्प्ले होतो आपल्याला मॉनिटरवर म्हणजे आपण जे कीबोर्ड कडून कीबोर्ड वर टाईप करतोय ते पण आपल्याला कुठे दिसतं आपल्या मॉनिटरवर आपण जे काही आपण एखादं मॅथ आपण काय करतो 2+2 असं प्रेस केलं 2 आपण प्रेस केलंय 2 आपणच प्रेस केलंय प्रोसेसर कडे जातं पण त्याचा रिझल्ट डायरेक्टली त्याच्याकडनं येतो प्रोसेसर कडनं बरोबर आणि तो आपल्याला कुठे डिस्प्ले होतो मॉनिटर वरती म्हणजे काय इथे आणखी दुसरं कोणाचं काम वाढलं मॉनिटरचं मॉनिटरला कंटिन्युअसली डिस्प्ले दाखवावं लागणार आहे युजरला जसं प्रोसेसरला कंटिन्युअसली वर्क करतच राहावं लागणार आहे तसं मॉनिटरला काय करत राहावं लागणार आहे कंटिन्युअसली डिस्प्ले दाखवतच राहावं लागणार आहे युजरला जोपर्यंत शटडाऊन होत नाही तोपर्यंत
बरोबर
म्हणून आपण असं सांगितलंय की तुमच्या प्रोसेसर मध्ये रॅम मध्ये आणि तुमच्या ग्राफिक्स पोर्ट मध्ये ऍक्सिलरेटेड ग्राफिक्स पोर्ट म्हणजे तुमचा मॉनिटरचा पोर्ट यामध्ये हा कंटिन्युअस डेटा फ्लो होतो म्हणून इथे कंटिन्युअस डेटा फ्लो झाला म्हणून या 3 डिव्हायसेस मध्ये हीट जास्त जनरेट होते आणि तुम्ही हे पाहिलं असेल की ज्याच्यानुसार कॅपॅसिटी आहे त्यानुसार व्यक्ती दिलेला असतो त्याला मॉनिटर करण्यासाठी मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की जो मोठा भाऊ असणार आहे त्याच्याकडे जास्त रिस्पॉन्सिबिलिटीचं काम देतात आणि छोटा भाऊ असणार आहे त्याला कमी रिस्पॉन्सिबिलिटीचं काम देतात असं कशासाठी करतो आपण कारण त्याची कॅपॅबिलिटी आपल्याला तेवढी ठेवावी लागणार आहे आपल्याला त्याला एखादं काम द्यायचंय ठीक आहे तर ते काम जेव्हा द्यायचंय आपल्याला तेव्हा त्याची कॅपॅबिलिटी आपल्याला अगोदर पाहावी लागणार आहे ना काम करू शकतो किंवा नाही जर तो करू शकत नाही तर त्याला देऊन फायदा आहे का ते काम
नाहीये
त्यामुळे काय केलं जातं की नॉर्थ ब्रिज आयसी काय करते नॉर्थ ब्रिज आयसीची एवढी कॅपॅसिटी असते की ती कंटिन्युअसली जो डेटा मूव्ह होत असतो प्रोसेसर कडनं त्या डेटावर मॉनिटर करण्याचं काम ही त्याच स्पीडनं त्याच काय म्हणतो आपण त्याच स्फूर्तीनं ती करत असते म्हणजे जसं आता जर कोणी आपल्याला दोरीच्या कोणीतरी दोरीवर उडी मारत असेल ठीक आहे आणि आपल्याला त्या काउंट करायचं जर दोरीवर उड्या मारणारा तो खूप पटपट पटपट दोरीवर उड्या मारत असेल
तेवढ्या स्पीडने आपण काउंट करायला हवं
तेवढ्या स्पीडने पण काउंट करायला हवं ना आता नॉट ब्रिकचं काम काय तर ते काउंट करणं
बरोबर
आणि प्रोसेसरचं काम काय असतं ते उड्या घेणं ना म्हणजे काय प्रोसेस तुमच्या नॉर्थ ब्रिजची आयसीची एवढी कॅपॅबिलिटी पाहिजे की जेवढ्या स्पीडली तो वर्क करतो प्रोसेसर तुमचा तेवढ्या स्पीडने नॉर्थ ब्रिजने पण वर्क करायला हवं म्हणून नॉर्थ ब्रिज आयसी नेहमी कधीही आजपर्यंत सगळ्या मदरबोर्ड मध्ये मॅन्युफॅक्चरर महत्वाचं काम काय करतो तर जितकी तुमच्या प्रोसेसरची स्पीड असते तितकीच तुमच्या नॉर्थ ब्रिज आयसीची स्पीड ठेवतो त्यामुळे काय होतं जे मॉनिटरिंगचं फंक्शन आहे ते प्रॉपरली कम्प्लीट होत ठीक आहे हे झालं तुमचं नॉर्थ ब्रिज आयसी बद्दल आता साऊथ ब्रिजचं काम काय मग तर साऊथ ब्रिज आता आपल्या आपण पाहिलं मगाशी की तुमच्या मदरबोर्ड फक्त तीनच कंपोनंट आहेत का प्रोसेसर रॅम आणि एजीपी नाही मगाशी आपण पाहिलं होतं बायस सीमॉस बॅटरी म्हणून एक आहे नंतर तुमचं लॅन कार्ड कनेक्टर आहे पोर्ट कनेक्टर्स आहेत एक्सपान्शन स्लॉट्स आहेत बरोबर हे कंपोनंट आहेत बरोबर म्हणजे यांच्याकडनं पण कुठेतरी डेटा जात असेल किंवा त्यांच्याकडनं पण डेटा येत असेल त्या बोर्डावर
बरोबर
बोर्डवर बरोबर मग हा डेटा कुणी कंट्रोल करायचा जो रॅम मध्ये प्रोसेसर मध्ये आणि एजीपी मध्ये जो डेटा मूव्ह होतो तर ते कंट्रोल करण्याचं काम करतोय कोण करतोय तुमचं नॉर्थ ब्रिज आयसी करतो पण आता हे छोटे छोटे जे कंपोनंट्स आहेत छोटे छोटे म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडनं कमी डेटा येतोय त्या डेटा वर कंट्रोल करण्याचं काम कोणाचं मग ते काम म्हणजे तुमच्या साऊथ ब्रिजच्या आयसी तर साऊथ ब्रिज आयसी काय करते जे तुमचं कीबोर्ड करणं असतं कीबोर्ड करणं काहीतरी तुम्ही टाईप केलं दोन तीन की टाईप केले तर याकडनं प्रोसेस रॅमकडे अगोदर डेटा जातो आणि रॅमकडनं प्रोसेसरकडे डेटा जातो तर यावर ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन करण्याचं काम कोण करतं साऊथ ब्रिजचे आयसी करतो किंवा तुमच्या माऊस कडनं तुम्ही युजरनी माऊस क्लिक केला तर ते जे काही कुठल्या आयकॉनवर क्लिक केले हे सगळं मॉनिटर करण्याचं काम ऑब्झर्व करण्याचं काम कोण करतं तर तुमची साऊथ ब्रिजची आयसी करतो हे आणि आता पहा जसं तुमच्या प्रोसेसरला कंटिन्युअसली काम करावं लागायचं आणि रॅमला ते काम करण्यासाठी कंटिन्युअसली डेटा द्यावा लागायचा एजीपीला ते केलेलं काम कंटिन्युअसली मॉनिटरवर डिस्प्ले करावं लागायचं तसंच कीबोर्ड करणं कीबोर्डचं काही काम आहे का ज्यावेळेस युजर टाईप करेल त्याच वेळेस तिथे डेटा येणार आहे माऊस जेव्हा युजर क्लिक करेल त्याच वेळेस तिथे डेटा येणार आहे इंटरनेटमध्ये तुम्हाला एखादा ईमेल आला तरच तिथे डेटा येणार आहे म्हणजे तिथे कंटिन्यू डेटा आहे का नाहीये तिथे कंटिन्यू डेटा नसल्यामुळे तिथे हिट जनरेट होण्याचे चान्सेसच कमी आहेत म्हणून साऊथ ब्रिजवर तुमच्या हीट सिंक किंवा फॅन हे देण्याची गरज नाहीये तर आता याच्यामध्ये काय आपण हे पाहिलं की देण्याची गरज नाही वगैरे पण दिला असतं तर काय झालं असतं आपण म्हणतो ना एखाद्या घरात किचनमध्ये वगैरे आपण जास्त पर्सन नसतात किंवा इतकी गरज नाही म्हणून आपण तिथे फॅन देत नाही फॅन वगैरे लावत नाही बरोबर पण आपण काही याच्यामध्ये पाहिलं किचनमध्ये फॅन पण दिला तर चालू शकतो ना का तरी पण आपण का देत नाही कारण विनाकारण कॉस्ट इन्क्रीज होते जेव्हा आपल्याला घराचं एस्टिमेशन काढायचं असतं जर आपल्याला आपण आपल्या घरामध्ये किचनमध्ये फॅन लावण्याची गरज नाही तरी पण तिथे फॅन लावला तर काय होणार आहे विनाकारण त्या फॅन बाय करायचा तिथे लावायचा विनाकारण आपली काय होणार आहे कॉस्ट इन्क्रीज होणार आहे त्याच्यामुळे जर साऊथ ब्रिजवर हीट जनरेट होत नाहीये म्हणजे कारण हीट जनरेट जरी झाली तर तरी त्याला कूल होण्यासाठी वेळ मिळतोय बरोबर तर तिथं फॅन देण्याची गरजच काय म्हणून मॅन्युफॅक्चरर्सनी काय तर तुमच्या साऊथ ब्रिजवर कसल्याही प्रकारचा हीट सिंक किंवा फॅन प्रोव्हाइड केलेला नसतो आता तुम्हाला असं वाटेल हीट जनरेट जर झाली तर ते रिड्यूस कस काय होणार आहे म्हणजे कमी कस काय होणार आहे तर बघा जसं मी मगाशी जे मगाशीच एक्झाम्पल आपण पाहूयात की जेव्हा तुमचा तवा गरम होतो ठीक आहे आपण आपण काय दरवेळेस गरम केल्यानंतर तवा ते कूल करण्यासाठी आपण फॅन लावतोच का
नाही
किंवा आपण कूलर लावतोच का नाही लावत आपण तो बाजूलाही ठेवून दिला नेक्स्ट टाइम आपल्याला जेव्हा युज करायचं तोपर्यंत कूल होणारच आहे जर आपल्याला एक दीड तासाच्या नंतर अर्धा तासाच्या नंतर तो तवा पुन्हा यूज करायचा. मग त्याला कूल करून ठेवण्याची गरज आहे का? नाहीये. कारण तो आपल्या आपल्यापून त्या एन्व्हायरमेंटच्या हवेमुळे तो कूल होणार आहे. म्हणून तसंच आहे, साऊथ ब्रिजवर जेव्हा हीट जरी जनरेट झाली तरी काय, त्यावर हिटिंग देण्याची गरज नाही, तो एन्व्हायरमेंटच्या हवेमुळे एअरमुळे ती कूल होणार आहे. हे झालं तुमचं साऊथ ब्रिज. आता हे आपण पाहिलं की नेमकं काय काय पाहिलं आपण, की मदरबोर्ड म्हणजे काय असतो नेमका, बरोबर, ज्याच्यावर सगळे कंपोनंट कनेक्ट असतात कम्प्युटर वर्क करण्यासाठी, त्याला मदरबोर्ड म्हणतात. ठीक आहे. मग ते कंपोनंट कुठले कुठले, तर तुमचा प्रोसेसर, बायस सीमॉस बॅटरी, मेमरी, मेमरीमध्ये तुमची प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी, कॅची मेमरी, नंतर तुमचे एक्सपान्शन स्लॉट, नंतर तुमचा डिस्प्ले डिव्हाइस, कीबोर्ड, माउस, हे सगळे तुमचे कंपोनंट झाले, बरोबर. नंतर पाहिलं आपण की यांच्यावर कंट्रोल करणाऱ्या कुठल्या चिप्स आहेत, जे कंपोनंट आहेत हे वर्किंग करताना त्यांच्यावर कंट्रोल करणाऱ्या कुठल्या चिप आहेत, आपण हे पाहिलं. हे सगळं पाहिलं आपण. पण आपण आपण म्हणलं की रॅम मधनं प्रोसेसर कडे डेटा मूव्ह होतोय, प्रोसेसर कडनं एजीपी कडे डेटा मूव्ह होतोय, किंवा कीबोर्ड कडनं मूव्ह होतोय, कशाने मूव्ह होतो हा ऍक्च्युअल डेटा? तुम्ही जर सिस्टीम बोर्ड बघितला किंवा मदर बोर्ड जी मी म्हणतीये ते जर पाहिला तुम्ही, ओपन करून तुमचा कॅबिनेट ओपन करून जर हा बोर्ड पाहिला तर तुम्हाला कसल्याही प्रकारच्या वायर, केबल कसल्याही प्रकारच्या दिसणार नाही ह्या कंपोनंटला कनेक्ट करण्यासाठी. मग यांच्यामध्ये डेटा ऍक्च्युअली मूव्ह कसा होतो? जसं आपण म्हणतो ना की फॅनला सिग्नल जातात, म्हणजे तुमचं स्विच बटन तुम्ही ऑन केल्यानंतर फॅन चालू होतो, म्हणजे फॅन मध्ये आणि स्विच मध्ये जी केबल आहे त्याचा युज होऊन सिग्नल फ्लो होतात आणि तुमचा फ्लो फॅन चालू होतो, बरोबर. मग किंवा डेटा मूव्ह झाला असं म्हणतोय आपण. आता तशा केबलच तुम्हाला तशा दिसणार नाहीत. मग आपण कसं काय म्हणू शकतो की या दोन कंपोनंटमध्ये डेटा मूव्ह होतोय, ट्रान्सफर होतोय, असं कसं म्हणणार आहे? तर त्यावर बसेस दिलेल्या असतात. बसेस म्हणजे एक प्रकारची ही केबलच असते. ऍक्च्युअल मध्ये जर प्रॉब्लेम काय, बाहेरच्या साईडनी जर म्हणजे आपण दोन कंपोनंटला कनेक्ट करण्यासाठी एक्स्टर्नल केबल जर यूज केली तर भरपूर कंपोनंट आहेत आपल्या मदरबोर्डवर, बरोबर, त्या प्रत्येक कंपोनंटला एकमेकांशी कनेक्ट करताना कनेक्ट करण्यासाठी जर वेगवेगळी वायर दिली तर एक प्रकारचं जाळं निर्माण होईल,
बरोबर.
त्यामुळे काय, जर एखादा आपला कंपोनंट खराब झाला किंवा कुठली वायर लूज असेल नेमका आपल्याला फॉल्ट कुठे हे समजणारच नाही. ते जाळं जे आहे त्याच्यामुळे ते फॉल्ट फाइंड करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्यासाठी मॅन्युफॅक्चरर्सनं काय केलं, एक अशा प्रकारचा बोर्ड घेतला की त्यावर पूर्ण तुमचं जे कॉपरचं मटेरियल आहे ते असं फुल भरलेलं असतं. म्हणजे आपण एक कन्सिडर करूयात की एक प्लास्टिकची प्लेट असते आणि त्या प्लेटवर कॉपरचं कॉपर जे हे आहे तुमचं मटेरियल आहे त्याची शीट दिलेली चिटकवलेली असते, कन्सिडर करूयात, चालेल. आणि काय करतात मग, ते काय करतात, फर्स्ट टाइम जेव्हा हे बोर्ड तयार करायचं असतं ना, त्यास काय करतात, आता आपल्याला इथं प्रोसेसरची एक डायग्राम काढणार तिथं, म्हणजे प्रोसेसरची आहे ती. आपण एखादी गोष्ट जेव्हा मॅप करतो ना फिक्स करायची असेल तर तसं एक तसा डिझाईन काढून ठेवतात की इथं प्रोसेसर बसवायचा आहे, इथं नॉर्थ ब्रिजची आयसी बसवायची, इथे एक्सपान्शन स्लॉट बसवायचे, इथं पीसीआय स्लॉट बसवायचे, इथं बायसची बॅटरी बसवायची, असं त्यांनी सगळी डिझाईन काढतात त्या बोर्डावर मार्करच्या पेनने. आणि ती बोर्ड जो तो बोर्ड जो आहे मार्करच्या बोर्डनी मॅप केल्यानंतर तो बोर्ड एका मटेरियल मध्ये एका सोल्युशन मध्ये डीप केला जातो. डीप केल्यानंतर काय होतं की मार्करच्या पेनने जेवढं डिझाईन केलेलं आहे तितकंच कॉपर तिथं त्या बोर्डवर राहणार, बाकीचं कॉपर सगळं हे रिमूव्ह होऊन जातं.
बर,
रिमूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे, तर कनेक्ट करण्यासाठी जो मार्करने आपण लाईन केलेली आहे ती ऍज अ वायर म्हणून राहणार आहे. कारण आपण बघितले आपली जी केबल असते वायर असते त्याच्यामध्ये काय असतं, वरच्या साईडनी इन्सुलेटिंग मटेरियल असतं आणि मध्ये कॉपरचा कंडक्टर असतं. आणि तांब्याची वायर बघितली असेल ना तुम्ही आजच्या साईडला, आपली वायर असते सिम्पल वायर, त्याच्यामधनं काय असतं, तांब्याची वायर असते, तुम्ही ते वरचे इन्सुलेटर काढून टाकतात आणि तांब्याची वायर जिथे लागते तिथे कनेक्ट करतात. ऍक्च्युअल डेट असतं तर त्या तांब्याच्या वायरमुळे जी कॉपरची वायर आहे त्याच्यामुळे स्लो होत असतो ना. त्याच्या मार्करच्या पेनमुळे जो तांब्याची तिथे लाईन राहिलेली आहे त्यांच्यातून तो डेटा मूव्ह होत असतो. आता त्यामध्ये पण त्यांनी काय केलंय वेगवेगळे त्याला आणि त्यालाच म्हणलेला आहे त्यांनी बसेस. बाय युझिंग दिस बस डिफरंट टाईप ऑफ कंपोनंट सेंड डिफरंट टाईप ऑफ डेटा डिफरंट टाईप ऑफ डिव्हायसेस. म्हणजे या बसेसचा यूज करून प्रत्येक डिव्हाइस म्हणजे कुठलाही वेगवेगळा डिव्हाइस वेगवेगळ्या डिव्हाइसेसला डेटा हा मूव्ह करू शकतो. म्हणजे ह्यामुळे काय होणार आहे जी एक्सटर्नल बस जी द्यायची गरज पडली तुम्हाला ती द्यायची गरज पडणार नाही. हे झालं तर बसेस मुळे. पण आता याच्यामध्ये पण पुन्हा मॅन्युफॅक्चरर्सनी काय केलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स यूज करून ते जी बस यूज केली त्याची कॅपॅबिलिटी त्यांनी काही बसची कॅपॅबिलिटी इन्क्रीज केली आणि काही बसची कॅपॅबिलिटी ही तशीच केली. तर असं कशासाठी केलं त्यांनी आपण आता पहिल्या रिझन कडे जातोय पुन्हा एकदा की प्रोसेसर रॅम आणि एजीपी यांच्यामध्ये जास्त डेटा फ्लो होतो बरोबर. आता तुम्ही बघा जिथं रश असते तिथं मोठ रश किंवा आपण एकंदर करूयात पूल एका रिव्हर वरन एका वन साईड टू अदर साईड ला जर असेल ठीक आहे जर रश जास्त असेल तर पूलची साईज आपल्याला मोठी द्यावी लागते. आणि जर तुमच्या तुमची रश कमी असेल तर तुम्हाला पूलची साईज कमी द्यावी लागते बरोबर. तसं ते म्हणून प्रोसेसर रॅम आणि एजीपी यांच्यामधनं डेटा जास्त मूव्ह होतो म्हणून तुम्हाला यामध्ये मोठी बस जी असते बँडविड्थ जी जास्त असते अशी बस तुम्ही यूज करावी लागेल. म्हणून आम्ही कच्चर काय करतो जी बस जी वायर राहिलेली आहे त्याची कॅपॅबिलिटी इन्क्रीज करतो बँडविड्थ इन्क्रीज करतो म्हणून तिथून जास्त डेटा मूव्ह इझिली होऊ शकतो. आणि जिथे कमी लागेल तिथे त्याची कॅपॅबिलिटी तो इन्क्रीज करणार नाही म्हणजे ज्याला जितकी लागेल तितकीच त्याची कॅपॅबिलिटी तो इन्क्रीज करून ठेवतो. म्हणजे काही कंपोनंटची तो काही कंपोनंटला कनेक्ट करणारी जी बस आहे त्याचीच कॅपॅसिटी इन्क्रीज करतो. सगळ्या बसची कॅपॅबिलिटी इन्क्रीज करत नाही. कारण काय विनाकारण एखाद्या गोष्टीची साईज इन्क्रीज केली की त्याची कॉस्ट इन्क्रीज होते त्याला लागणारा स्पेस इन्क्रीज होतो. म्हणून जिथं जास्त गरज आहे डेटा जिथं जास्त लागतो तिथं जास्त बँडविड्थ असलेली बस द्यायची आणि जिथं डेटा कमी मूव्ह होतो तिथं कमी बँडविड्थ असलेली बस द्यायची. त्यामुळे काय होणार आहे आपल्या सिस्टीमची परफॉर्मन्स म्हणजे काम करण्याची कार्यक्षमता ही इन्क्रीज होणार आहे
बरोबर.
त्याचबरोबर आपली कॉस्ट जी असेल ती क्रिएट करण्यासाठी मदरबोर्ड क्रिएट करण्यासाठी कॉस्ट जी असेल ती इकॉनॉमिकल असेल म्हणजे दुसऱ्याला दिलेला आहे दुसऱ्यालाही ते कम्प्युटर दुसरा जो यूज कम्प्युटर क्रिएट करतो त्याला अशा प्रकारे तो क्रिएट करावा लागणार आहे की त्याचा कम्प्युटर कोणीही घेईल. त्यामुळे तो काय करतो जिथं गरज आहे जिथं जास्त डेटा ट्रान्सफर होतो तिथं तिथल्या बसेसची बँडविड्थ इन्क्रीज करतो किंवा जास्त बँडविड्थ असलेली बस तिथे यूज करतो आणि जिथे कमी डेटा फ्लो होते जसं की कीबोर्ड माउस तिथे कमी बँडविड्थ असलेली बस तो यूज करतो तिथे कमी डेटा फ्लो होतो. यामुळे ओव्हरऑल परफॉर्मन्स इन्क्रीज कसं होतं तर जेव्हा बँडविड्थ जास्त असते म्हणजे आपण मगाशी जे एक्झाम्पल पाहिलं की एका रिव्हरचे एक पूल आहे एका रिव्हरवर एक पूल आहे जर एका तिथं त्या पूलवरून जाणारे जास्त पीपल्स असतील तर आपल्याला जास्त मोठा पूल द्यावा लागेल का ऍट अ टाइम हे जास्तीत जास्त तुमचे पीपल्स ऍट अ टाइम मूव्ह होतील म्हणून आणि तुमचे कमी बँडविड्थ असलेले पूल काय होणार आहे तिथं कमी पीपल्स ऍट अ टाइम मूव्ह होणार
आहे
बरोबर. म्हणूनच जिथे जास्त बँडविड्थ असते तिथे ऍट अ टाइम जास्त डेटा मूव्ह होतो म्हणजे ओव्हरऑल डेटा ट्रान्सफर होण्यासाठी वन प्लेस टू अदर प्लेस ट्रान्सफर होण्यासाठी कमी वेळ लागतो
बरोबर.
त्यामुळे काम पटकन झालं आपलं आणि जिथे डेटाच कमी आहे तिथे ऍट अ टाइम जेवढा डेटा आहे तो ऍट अ टाइम जाऊ शकतो कारण डेटाच कमी आहे आपला बरोबर. आणि या दोन वेगळ्या कंपोनंटला कनेक्ट करण्यासाठी दोन वेगवेगळी जर बस वापरली तर कॉस्ट बाय डिफॉल्ट कमीच होणार आहे.
बरोबर.
आपण जर हॉल असेल, हॉलमध्ये काय करतो, मोठा हॉल आहे म्हणून आपण तिथं मोठी ट्यूब वगैरे कनेक्ट करतो. त्याच ठिकाणी आपलं छोटीशी बेडरूम म्हणा, छोटस काहीतरी आपलं स्टोर रूम म्हणा, तर तिथं आपण मोठी ट्यूबलाईट लावू का?
नाही
लावणार, कारण तिथं त्याची गरजच नाही, विनाकारण कॉस्ट नाही लागणार. हे तर एक सिम्पल कन्सेप्ट आहे की आपण काय करतो, जशी नीड आहे तर त्यानुसार आपण आपली बस यूज करणार आहे. दोन कंपोनंट आहे, जसं की तुमचं रॅम आणि प्रोसेसर, त्यामध्ये नेहमी डेटा फ्लो होते. नेहमी डेटा फ्लो होते म्हणल्यानंतर जाणारा जो डेटा आहे तो जास्त प्रमाणात असणार. जास्त प्रमाणात म्हणल्यानंतर आपली गरज काय, जास्त डेटा आहे म्हणल्यावर आपण काय करायचं, तो डेटा एकदाच कसा पाठवून देता येईल ते पाहायचं. जर आपल्याला एकदाच पाठवून द्यायचा असेल तर जो जाणारी ते घेऊन जाणारी जी बस आहे त्याची साईज इन्क्रीज करणार आहे. आणि जर आपला कमी डेटा असेल तर आपण कमी साईजची बस यूज करणार. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर मार्केटमधनं काही आणायचे, आता दोन प्लेसेस कुठली झाले, आपलं घर आणि मार्केट. बरोबर. आता एखादी गोष्ट मार्केटमधनं आणायची आहे आपल्याला, जर आपल्याला मोठ्या गोष्टी आणायच्या तर आपण काय मोठी बॅग कॅरी करतो.
बरोबर.
आणि आपल्याला जर छोट्या गोष्टी आणायच्या असतील तर आपण काय.
हॅलो 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 हां वंदना मॅडम, एकंदरीत काय तर कॉम्प्युटर आणि त्याचे जे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यात प्रोसेसर आणि रॅम याचा खूप मोठा वापर आहे आणि त्याचं कार्य पण तुम्ही अतिशय सविस्तर आम्हाला सांगितलेलं आहे की कॉम्प्युटरमध्ये मदरबोर्ड किती महत्वाचं आहे आणि त्याचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स कसं काम करतात याविषयी अतिशय सविस्तर मार्गदर्शन आज आपल्या यशवाणीमध्ये आपण केलेलं आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि सर्वांकडून आपले खूप आभारी आहोत. धन्यवाद मॅडम. हॅलो.
हा
धन्यवाद. ओके. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. आजच्या यशवाणीमध्ये सुप्रिया मदने मॅडम यांनी आपल्याला कॉम्प्युटर मदरबोर्ड आणि त्याचे कॉम्पोनंट्स याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.